आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सुधारित उडान योजना राबवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दळणवळण पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी आणि कवच प्रणालीच्या विस्तारासाठी रेल्वेची 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारद्वारे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. आणि पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धांना रायपूरमध्ये आरंभ. आता सविस्तर बातम्या. आगामी 10 वर्षांच्या कालावधीत सुधारित उडान योजना राबवण्यासाठी काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाणार असून या योजनेसाठी 28,840 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली. वापरात नसलेल्या धावपट्ट्यांचं रुपांतर करून 100 विमानतळ विकसित केली जाणार आहेत. यामुळे दुय्यम आणि तृतीय श्रेणी शहरांचा आर्थिक विकास, व्यापार आणि पर्यटन वाढेल, तसंच स्वस्त हवाई प्रवासाला चालना मिळेल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. ट्रॅकिंग, व्हिसा, परदेशी नागरिक नोंदणी तसंच स्थलांतर व्यवस्थेला यावर्षी 1 एप्रिलपासून मार्च 2031 पर्यंत म्हणजेच 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे, तर 2035 पर्यंत सकल देशांतर्गत उत्पादनाची उत्सर्जन तीव्रता 47% कमी केली जाईल. फेब्रुवारी 2026 पर्यंत देशानं 52.57% अजीवाश्म इंधन क्षमता साध्य केली असून निर्धारित कालमर्यादेच्या 5 वर्ष आधीच हे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. रेल्वेनं आपल्या दळणवळण पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी आणि अनेक विभागांमध्ये कवच स्वयंचलित संरक्षण प्रणालीचा विस्तार करण्यासाठी 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. प्रगत फायबर संप्रेषण प्रणाली आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून रेल्वेचं जाळं मजबूत करणं हा या प्रकल्पांचा उद्देश असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. सुरक्षा उपायांचा संदर्भ देताना मंत्रालयानं सांगितलं की ही प्रणाली स्वदेशी असून 2 गाड्यांमधील अपघात टाळण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील 548 किलोमीटरच्या मार्गांवर तसंच गुजरातमधील राजकोट आणि भावनगर विभागांमध्ये ही प्रणाली तैनात केली जाणार आहे. राज्यसभेनं मंजुरी दिल्यानंतर संसदेनं तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचं संरक्षण सुधारणा विधेयक 2026 संसदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकाद्वारे तृतीयपंथी या संवर्गाची पुनर्व्याख्या करण्याचा, स्वकल्पित लैंगिक ओळखीची तरतूद काढून टाकण्याचा आणि अनेक सामाजिक सांस्कृतिक ओळखी तसंच ट्रान्समॅस्क्युलिन व्यक्तींना म्हणजेच जन्मतः स्त्री म्हणून ओळखल्या गेलेल्या पण स्वतःची ओळख पुरुषत्वाकडे झुकणारी वाटते अशा व्यक्तींना त्याच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यावरील भेदभाव थांबवण्यासाठी सरकारनं अनेक उपक्रम हाती घेतले असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन, कायदा सुव्यवस्थेचं बळकटीकरण, गुन्हेगारी नियंत्रण, सायबर गुन्ह्यांवर आळा आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा या सर्व क्षेत्रात राज्य शासन व्यापक पातळीवर काम करत ठोस प्रगती साधत आहे. राज्यात गुन्हेगारीत घट झाली असून न्यायव्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीनं मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला सविस्तर उत्तर देताना सांगितलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणलं जाईल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. भारतीय न्यायसंहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं. ऍसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करू नये, तसंच डिजिटल माध्यमांवर महिलेची बदनामी केली तर तो विनयभंग समजला जाईल, अशा तरतुदी या विधेयकात आहेत. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी तर विधानसभेत अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी केली. या अधिवेशनात विधानसभेत 22 शासकीय विधेयकं मंजूर झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम आशियातल्या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विरोधी पक्षनेत्यांच्या सर्व प्रश्न आणि शंकांचं समाधान सरकारनं केलं असून सर्व विरोधी पक्षांनी या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत सरकारला समर्थन देण्याचं आश्वासन दिलं आहे अशी माहिती या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सागरी मार्गात अडथळे निर्माण झाले असून आखाती देशातल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिस्थितीसंदर्भात संसदेत केलेल्या भाषणानंतर ही बैठक झाली. सरकारनं या संघर्षाचा प्रभाव कमी करण्यासाठी इंधन पुरवठा साखळ्या खत आणि इतर क्षेत्रांवरील धोरणं विकसित करण्यासाठी 7 सशक्त गटांची स्थापना केली असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आणखी 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय प्रकरणातील पीडितेची आई रत्ना देवनाथ उत्तर 24 परगणामधल्या पानीहाटी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. रवींद्रनाथ बोस कुचबिहार दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तर डॉ शंकर गुच्छेद मिदनापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. बिप्लव मंडल हावडा मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 294 निवडणूक अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या प्रशिक्षणात निवडणूक निष्पक्ष करण्यावर भर दिला असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आसाममध्ये उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल मध्य आसाममध्ये 3 मोठ्या प्रचारसभा घेतल्या. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही वेग आला असून प्रमुख नेते विविध मतदारसंघांमध्ये जनसंपर्क अभियान राबवत आहेत. श्रीरामनवमीनिमित्त आज देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामांचं कार्य आपल्याला समाजाप्रती आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी प्रेरित करते. या आदर्शांचं पालन करून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशभरात रामनवमीनिमित्त ठिकठिकाणी मंदिरांमध्ये विशेष पूजा अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी चित्ररथांसह शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. शिर्डी इथल्या श्री साईबाबा मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई तसंच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धांना काल छत्तीसगडमध्ये सुरुवात झाली. या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन रायपूरमध्ये युवक आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते झालं. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई उपमुख्यमंत्री अरुण साओ यावेळी उपस्थित होते. या स्पर्धा हा सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून यापुढे दरवर्षी या स्पर्धा छत्तीसगडमध्ये होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आदिवासींमधल्या क्रीडा प्रतिभा शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी उत्तम प्रशिक्षण देणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. 3 एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत अॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल, कुस्ती, वजन उचलणे, जलतरण आदी 7 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. रायपूर, जगदलपूर आणि अंबिकापूर या 3 शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले 3,000 अधिक आदिवासी खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कर्नाटकनं 5 सुवर्ण पदकांसह 7 पदकं पटकावली. पदक तालिकेत ओडिशा दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सुधारित उडान योजना राबवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दळणवळण पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी आणि कवच प्रणालीच्या विस्तारासाठी रेल्वेची 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारद्वारे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित आणि पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धांना रायपूरमध्ये आरंभ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.